सगळ्या दैवत मंडळात कृष्ण इतका लाघवी आणि नटनागर देव दुसरा कोणी नाही. जन्म मृत्यूच्या अवकाशात तो अनंत रूपात वावरला. त्यानं नाना लीला रचल्या, नाना नाटकं केली, डाव रचले, डाव जिंकले, डाव उलटवलेही. त्याची प्रत्येक भूमिका स्मरणीय, प्रत्येक रूप चिंतनीय. त्याला आठवावं आणि आयुष्य अंशाअंशानं समजून घ्यावं.
सगळ्या सुख दुःखा